प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उंडे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उंदी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये प्यारो प्यारो नाम ये नटरो
आनंद उल चानूल खुशी उल चानूल आनंद उल चानूल खुशी उल चानूल
आनंद उल चानूल खुशी उल चानूल
प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
प्रिय दोस्ता लुड़ीट इत कार्यक्रम तुन केंजन वालर सब्बे भाई लोगोडुन अनि सेलकनु प्रभुशुन नाम ते नवसेवा प्रिय भाई लोगोडित सच्चो सर्री कार्यक्रम ते मिया सप्ता स्वागत है माकुन आशा है कि इमट सब प्रभुशुन दया ते चंगो भलो हयीट होए और माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजाना जरिया ते मिकुन सब तुन फायदा पुटित होए यदि इत कार्यक्रम तुन केंजाना बात ते मियो मन ते बांगे भी सवाल पैदा आईता होए ते इमडमा खुन बेहिचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमट मिवंग चिट्ठी ना जवाब जरूर सिकम प्यारो दोस्ता लुडिट इमट अपनो चिट्ठी ते मिवा पूरु पूरु पता लिखे किसी रॉकेट आप ही अमट मिवा सवाल ता जवाब आसानी तल सिसी सके माइकम धन्यवाद भैडिट इमट माकुन चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमट मिवंग चिट्ठिंग पढ़े मातम चिट्ठिंग पढ़े मा सिकुन जीवा ते खूब खुशी आत प्यारो भाई लोगोड़ी अनि सेलक ने इमट माकुन इहु ने चिट्ठिंग लिखे किसी हमेशा रॉकेट अमट मिवंग चिट्ठी ना आशा की कम ते वड़ भाईडिट अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से प्रार्थना की कम प्रभु जी अमर सब उन दिवार फिर यीशु मसीह ना नाम ते नी करू वाई तुलम और अमर निकु सच्चो मंतल धन्यवाद से आतुलम की इमामा कुन पिज्जर टेम ते चौको भलो इरती और अब तक चंगो भलो इरतो नी इत मांदित लाई भी अमर ने कुन मंतल धन्यवाद से आतुलम ये परमेश्वर दावनी अमरनी से बिनती क्या तुलम की टेम ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता अनि मदद की और डमाकुन आशीष सिम के निवा पवित्र वचन तो नमट ग्रहण की शिशा के मायकम ये प्रभु नी इम महान ये नी से मैं सी दुनिया ते बोले ही ले इमा राजा नोल राजा लांदी अनि प्रभु नोल प्रभु आंदी प्रभु जी अमर निकुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनते तुन यीशु मसीह ना नाम ते तलुक की तो ना आमीन प्यारो केजन वाले भाई लोगोड़ नैंड अमट अपनो कार्यक्रम ते लेव व्यवस्था नाम ता किताब तल 24 पाठ ता अध्ययन किसी रहे मायका आदमी व पवित्र सभा ता दिन आयल ओंडे आपी इमट अपनो अपनो जीवतुन दुख सीकेट ओंडे परमेश्वर ता हवन तरुकेट अद्या इमट बद्दे बिरंगना कामकाज मिनी की केट बाली की अत पछतावाता दिन पक्को की तोड़ हयोड़ आपी मीवल परमेश्वर दाउन सामनो मिलाई पछतावा क्यानोड़ इद्दन लाई बोल प्राणी अद दिया दुख हल सह मानल वो लपनो लोगोड़ा नड्डुम तलनास आसिदानुल ओंडे बोल प्राणी अद दिया बद्दे रंगना काम काज क्या नोड वोल मानवान अन्ना उनो लोगोड़ा नड्डुम तलनास किसी वाट का इमट बद्दे रंगना काम काज मिनी की गेट इत मीवा पीड़ी पीड़ी ते मीवांग रोक ने हमेशा तविदी ठहरे माई आज दिन मी लाई परम आरामता आई आप इमट अपनो अपनो जीवतों दुख सीकेट ओंडे अद महीना ता नवो दिया ता दिनारक तल अरे कुन दूसरो दिया दिनारक लुगुस अपनो आरामता दिन माने कीकेट इदिन विषय ते अमट 16 पाठ ते उंदी खाक नल अध्ययन किसी रहमातुरम प्रिय केंजन वाले दोस्ता लुड़ी इत्यवार से ज्यादा उन्दे पवित्र दिया तरूप ते माने किंदो इद्दे कारण ताल इत दूसरो त्यौहार नाल अलग मत्ता ओंडे येड़ू आराम तंग वर्षंग याने की येड़ू गुना येड़ू वर्षंग काची इत किट येड़ू टे आराम ता वर्षना इत टेम 49 वर्षंग आयल आपी सातवो महीना ता दसवो दिया तुन याने की पछतावा ता दिया जय जयकार ता फड़ा लिंग ता सहनाई मिवा पूरो देश ते सब खाक बजे किसु किट दोस्ता लुड़ी बापी नावांग उंडे मिवांग छुटकारा ता कीमत सिसी सीतो लाइयल ते अग्गा पूरो छुटकारा आंद अद आनंद अनि खुशीता मौकान। फिर परमेश्वर मूसा ने तुल इसराइली लोगोड़ुन वनका के अद सातवो महीना ता 15 दिया तल येड़ु ध्यान लोगोस परमेश्वर लाई झोपड़ी न त्योहार आसी रहे मायल। पहलो दिया पवित्र सभा आई आपी मेहनत ता बांगे भी काम में नहीं की किट येड़ुं ते दियांग परमेश्वर ता लाई हवन तरुता के मदा किट। फिर आठ वो दिया मीवा पवित्र सभाई अंड परमेश्वर ता लाई हवन तरु किट अत फल सभा ता दिन आद अंड आपी मेहनत तबांगे काम में नहीं की किट। सातवो महीना ते वायन वाले तीसरो त्योहार इत वोलंग औ दिया न बारे ते ख्याल से सुत्ता तंग बिना टेम ते वोड़ तंबू ने अंडे झोपड़िंग ने मंदुड़ इत बोला भविष्य खाक भी इशारा क्या तांत बपोड़ परमेश्वर वोड़ क्रिया ता देश ते बसे क्या नुल दोस्त लुड़ी पछतावा ता महान त्योहार तुन माने क्या ना बाते और सब उन जगह असिकुन झोपड़िंग बने किंदुड़ अंडे अपनो अवधियानु याद किंदुड़ जो वोड़ 40 वर्ष संग सुनसान परदेश ते तंबू ने मंजिकुन काटे किसी तोड़ संग नहीं इदेना जरियाते भविष्य ते पूरो आयन वाले क्रिया तुन भी हुड़कम इलाइसों वर्षाना राजिता आशामत्ता इद इस्राएल ता महान आशांत दोस्तलुड़ी मावा आशा आंत की उन्दे दिया इद दुनिया ता आखरी ते प्रभु यीशु मसीह अपनो भक्ता लोड़ा संग ने वायनुल उन्दे दुनियात परोडल उन्दी 144,000 इस्राएली लोग उड़ुन संग ने अरिकुन अपने नव तो राज बने क्या नुल इद हमेशा ता राज्य आयल इद मावा भविष्यांत और इद माव उत्तम आशांत प्रिय केंजन वालर दोस्ता लुड़ी 24 पाठ तांग खास मान दें सोनो ता टवड़ी तलाई जैतून मड़ा ता नी इद न बावजूद मेज ता साड़िन लाई मैंदा इवन संग ने दूसरो विषय आया नु इत पाठ पिज्जता पाठ तल अलग आ बड़े की पिज्जड़ा पाठ ते त्योहार न बारे ते पढ़े मातम उंडे इग्गा अमर सोनो ताटवड़ी उंडे साड़ी न बारे ते पढ़े मासी रहे मायका। फिर परमेश्वर मूसा ने तुल इस्राएली लोकड़ुन इत आज्ञा सीम की ना करूं उजाला स्यान लाई कूटे किसी कुन टंड तल वाले जैतून मड़ाता चक्को नी अरे वाई किट किटौड़ी हमेशा कड़ुता के मन्नी हारून अदन मिलाप वाले तंबूते गवाई ता चिट्ठी ता नड्डू वाले पर्दा ता भाड़ो परमेश्वर ता सामनो हमेशा दिनारक तलसा काड़े लुगो सजे किसी कुन इर्रिल इतमीवा पीढ़ी पीड़ित लाई हमेशा ता नियम ठहरे माई अटवड़ी ना चक्को अड़त पर परमेश्वर ता सामनो हमेशा सजे केवड़ बहुनी टवड़ी तुन दिन रात लगातार वेड़ची सियाना मत्ता अदेन लाई फड़ा मात्रा ते नीदा जरूरत मत्ता इदेन लाई परमेश्वर दा उसारो इस्राएली लोगोड़ों हुकुम स्यातो लाई की वोड़ जैतून तानी अरिकोन वाइड इदनी चोको होनो चाहिए नी पवित्र आत्मा ता बारे ते वहता तान वंकन वालेन हुडिले अन्ना मलसी हत्तान ते येडूं टवड़िंग हुड़तान टवड़िंग ना नड्डूं बोले आदमी लेका दीसी तोल बोना लंबों दिकड़ी नानी छाती ते सोनो ता पट्टा ತಲ್ಲಡ ಚುಟ್ಟಿಂಗ್ ಉನ್ನತ್ ಲೇಖ ಬರಫ್ತ್ ಲೇಖ ಪಾಂಡ್ರಿ ಅನಿ ಕನ್ ಕಿಸ್ತ ಲೇಖ ಚಮ್ಕಿಲೋ ಓನ ಕಾಲ್ ಕಿಸ್ತೆ ಚೊಕ್ಕೋ ಗೀತಾ ಚಮ್ಕಿಲೋ ಕಾಸತ್ ಲೇಖ ಅನಿ ಲಿಂಗ್ ಪೋಂಗ್ತಾ ಪೋಂಗ್ತಾ ಏತ್ ಲೇಖ ಇವಚಂತೆ ಅಮ್ಮಟ್ ಅವನ ಫೊಳಲ್ ಯಾಜಕ್ ಪ್ರಭುಷು ಮಸಿಹನ್ ಟೌಡಿನ ನಡ್ಡು ವಲಿತಾಕೆ ಹುಡಿತೋಣ ಒಂಡೆ ಬೋಲ್ ಕಲಿಶ್ಯಾತುನ್ ಇಂದಾತೊ ಲೈಕಿ ಅಗರ್ ಇಮ್ಮಟ್ ವೇಡ್ ಚಿಹಲ್ ಸೀಕೆಟ್ ಒಂಡೆ ಧೂವಾ ಕಿಕಿಟ್ತೆ ಅನ್ನ ಮೀವೋಲ್ ಟೌಳಿತುನ್ ಓನ ಜಗತಾಲ್ ಹಟೆಕಿಸಿ ಸೀಕ ಒಂಡೆ ಇಮ್ಮ ಮೈಂದಾತುನ್ ಅರಿಕುನ್ ಬಾರ ಸಾಳಿಂಗ್ ಬನೆ ಕಿಸುಕಿ ಉಂದಿ ಉಂದಿ ಸಾಳಿತೆ ನಾಪ್ತಾ ರಣ್ ದಸು ವಾಟೋ ಮೈಂದ ಆಯನ ಚಯ್ಯೆ ಆಪಿ ಅವೇನ ರಣ್ ಪಾತಿ ಕಿಸಿಕುನ್ ಉಂದಿ ಉಂದಿ ಪಾತಿ ತೇ ಸಾರು ಸಾರು ಸಾಳಿಂಗ್ ಚೊಕ್ಕೋ ಮೇಚ್ ಪರ್ರೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಾಮ್ನೋ ಇರ್ರಕೆಟ್ ಅಂಡೆ ಉಂದಿ ಉಂದಿ ಪಾತಿತ್ ಪರ್ರೋ ಚೊಕ್ಕೋ ಲುಬಾನ್ ಇರ್ರಕೆಟ್ ಕಿ ಅತ್ ಸಾಡಿತ್ ಪರ್ರೋ ಯಾದ್ ಶಿಶು ತನ್ ವಾಲೆ ಚೀಜ್ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲಾಯಿ ಹವನಾಯಲ್ ಹರೇಕ್ ಆರಾಮ್ ತ ದಿಯಾತುನ್ ಫೂಲ್ ಅದ್ದೇನ್ ಹಮೇಶತ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಾಮ್ನೋ ಉಂದಿ ಲೈನ್ ತೇ ಇರ್ರಿಲ್ ಇದ್ ಹಮೇಶತ ವಚತ ರೀತಿತ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿಡ ಖಾಕ್ ನಾಲ್ ಆತಾಕೆ ಮನ್ನಿ ಒಂಡೆ ವೋಲ್ ಹಾರೂನ್ ಒಂಡೆ ವೋನೋಡ್ ಮರ್ಕ್ನ ಆಯಲ್ ಒಂಡೆ ವೋಳ್ ಅದ್ದೇನ್ ಬೇನೈ ಪವಿತ್ರ ಜಗತೆ ತಿನ್ನಿಡ್ ಬಾಳಿಕಿ ವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಹವಂತಾಲ್ ಹಮೇಶತ ರೀತಿತ ಅನುಸಾರ್ ಹಾರೂನ್ ತಲ್ಲಾಯ್ ಪರಂ ಪವಿತ್ರ ಚೀಜ್ ಠೇರೆ ಮಾತಾಯಿ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ ವಾಲೆಡ್ ದುಸ್ತಲುಡಿ ಬಹುನ್ನಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮತ ಬಾರೆತೆ ವೆಹ್ತತಾನ್ ಅಹುನೆ ಸಾಡಿ ಪ್ರಭು ಇಶು ಮಸೀನ ಬಾರೆತೆ ವೆಹ್ತತಾನ್ ಈಶು ಜವಾಬ್ಸಿತುಲ್ ಜೀವಂತ ಸಾಡಿ ಅನ್ನ ಅಂದನ್ ನಾ ಕರ್ರು ಬೋಲೆ ವಾಯಲ್ತೆ ಓನ್ ಬಪ್ಪೋಳೆ ಕರ್ರು ಹೆಲೆ ವಸ್ಸೋ ನಾ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೇವಲ್ತೆ ಬಪ್ಪೋಳೆ ಪ್ಯಾಸೋ ಹೆಲೆ ಆಯಲ್ ಲೋಬಾನ್ ಪ್ರಭು ಇಶುನ ಮಾನವಲ್ ಆಯನ ಅಚಂಬೋ ಚಿನ್ನಾತ್ ಓನ ಜೀವನ್ ಸುಗಂತ ಜೀವನಾತ್ ಔದಿನಾನೆ ಬದ್ದ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಜನಿನೋಲ್ ಮರ್ರಿ ಏನೋಲ್ ದಾವು ಮಿಸ್ರಿ ಮಾನವಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗುಳ ನಟ್ಟು ಚಲೆ ಮತ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಮೈನೋಲ್ ಮರ್ರಿ ಒಂಡೆ ಓಳು ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಮಾನವಲ್ ಚೌನಿತ ನಡ್ಡು ಆಪಸ್ತೆ ಮಾರ್ಪೇಟ್ ಕ್ಯಾಲಾತೋಡು ಒಂಡೆ ಓಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಮೈನೋಲ್ ಮರ್ರಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನಾಮ್ ತ ನಿಂದ ಕಿಸಿಕುನ್ ಸುರಾಪ್ ಸಿಯಾಲಾತು ಇವನ್ ಕೆಂಚಿಕುನ್ ಲೋಗೋಳ್ ಓನ್ ಮೂಸನ್ ಕರು ಓದ್ತೋಡು ಉನ ದಾಯಿನ ನಾಮ್ ಸಲೋಮಿತ್ ಮತ್ತ ಇದ್ದಾಂತೋಲ್ ಗೋತ್ತ ದಿಬ್ರಿನ ಮಿಯಾಳ್ ಮತ್ತ ಒಡ್ಬೋನ್ ಕ್ಯಾತ್ ಖಾನಾತೆ ಬಂದ್ ಕೀತೋಳ್ ಆಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಹುಕುಮ್ತಲ್ ಇದ್ ಮಾಂದಿತ್ ಪರ್ರೋ ವಿಚಾರ್ ಕಿ ಕೇಟ್ ಆಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೂಸನಿತ್ತೋಲ್ ಇಮಡ್ ಲೋಗೋಳ್ ಬೋಲ್ ಸ್ರಾಪ್ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೇನ್ ಛಾವ್ನಿತಲ್ ಬಹಳೋ ಅರಿವಳತ್ ಅಂಡ್ ಜಿತ್ತ ಲೋಗೋಳ್ ಅದ್ ನಿಂದಾತುನ್ ಕೆಂಚ್ತೋಳೆ ವೋಟ್ಸಪ್ ಅಪ್ನೋ ಅಪ್ನೋ ಕೈಕ್ ಓನ ತಲ್ಲಾಟ್ ಪರೋ ತಸ್ಸಿಳ್ ಆಪಿಸಾರೋ ಮಂಡಳಿ ತೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಓನ್ ಟೊಂಗಿನೆ ಜೇವಿಡ್ ಅಂಡ ಇಮ್ಮ ಇಸ್ರಾಯೇಲಿಡುನ್ ವನ್ಕಾಕಿ ಬೋಲೆ ಬಿ ಬಾಳಿ ಹಲಾಯೋಲ್ ಬೋಲ್ ಅಪ್ನೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಸ್ರಾಪ್ ಸ್ಯಾನುಲ್ ಓನ್ ಅಪ್ನೋ ಪಾಪ್ ತ ಬೋಜ ತಾಹ್ತನ ಅರ್ರಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನಾಮ್ ತ ಪಡೋಡ ನಿಂದ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೇನ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಜೋಕ್ಸಿ ವಾಟ್ಕೇಟ್ ಸಾರೋ ಮಂಡಳಿ ತೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಪಕ್ಕ ಓನ್ ಟೊಂಗಿನೆ ಜೀವಿಡ್ ಚಾಹೆ ದೇಸಿ ಹೋಯ್ ಯಾ ಪರದೇಸಿ ಯದಿ ಬೋಲೆ ಅದ ನಾಮ್ ತಬುರಾಯ್ ಕ್ಯಾನೋಳ್ ತೇ ಓನ್ ಜೋಕ್ಸಿ ವಾಟ್ಕೇಟ್ ಲೇವ್ ಅವಸ್ಥಾ ತ ಕಿತಾಬ್ ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನಿಂದಾತ ಸಬಂತೆ ಸಚ್ಚೋ ಕಿಸ್ಸನ ಬಾರತೆ ವೆಹ್ತೊಳೆಯು हुंदी तो दस पाट ते हारून तोड़ मर्क नादाब अनी अबीहू न बारे ते मत्ता उन्दे दूसरो इंगा अमट इद इस्राएली माई सलोमित नोल मर्री न बारे ते बड़े माची रहमा तोड़ दोस्त लोड़ी यल ईश्वर ता निंदा क्यान वाले प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ी आदो इस्राएली उन्दे आदो मिस्री मत्तोल येल सुद इस्राएली हलमत्तोल येल टूड़न इत पक्को क्याना मत्ता कि वोन दावना सरित परो ताकनान या दाईना सरित परो परेशानी नैंड भी छवना सामनो मनताई अविश्वासी दाईया अविश्वासी दाऊ छवना उचित सरित परो ताका निपी अड़ंगा पैदा किसी सियातोड़ परमेश्वर इत नियम बने किसी सीतुल चाहे बोल देसी होए या परदेसी यदि बोले परमेश्वर ता नाम ता निंदा क्यानुल ते बोल मानवान जोक्सी वाटट अगर बोले भी बोले मानवान जान ताल ज्यानुल वोन बिल्कुल जोक्सी वाटकित उन्डे बोले भी बेनाई पालतू जानवर तुन जान तल जोकनुल वोल अद्दे नीची सेविल याने की जानवर ता बदलाते जानवर सेविल अगर यदि बोले दूसरो तुन चोट सियानुल ते अहुन वोल कीतल होए अहुने वोन संग भी की किट याने की हड्डी ता बदलाते हड्डी तुन उरुची सीकेट कन ता बदलाते कन पलता बदलाते पलक बहुन चोट बोले बोने अहुतातल होए अहुने वोन भी चोट सीकेट उन्हें जानवर तुन जोकन वाले अदेन नीची सेविल पर मानवान जोकन वाले जोक सिवाट किट मीवा नियम उन्दी ही आयल बहुन देश तोल मानवान लाई अहुने परदेसी मानवान लाई भी आयल अन्ना मिवोल परमेश्वर दावांदन उन्हें मुसल इस्राएली लोगोंडून इहुने समझे की तुल आप ही बोल सर आप स्यान वालेन छावनी तल बहाड़ो उसी कुन उन टोंगी ने जित्तोड़ उन्हें इस्राएलीड आहुने की तुल बहुन परमेश्वर मुसल हुकुम सिसी मत तुल अम्मा ठुड़ी तुड़म की इदनियम इस्राएली लोगों लाई और परदेसी रंटेन लाई मत्ता प्रिय केंजन वाले दोस्तलोड़ी इग्गा मान लाई उन्दी महान नीतिता पाटान मौल परमेश्वरता नाम पवित्रान और माकुन उन पड़ोडून के पाना चाहिए अम्मा टिग्गा कुछ मादिनु करीता परमेश्वर ता नाम ता बुराई उन्दी फड़ा पापान गैरो रंग ता धब्बान मानवाना परान भी कीमती अनी पवित्रान अद्देन भी पूरो रीति तल के पाना चाहिए परमेश्वर दाऊ अपनो खुद ता धन दौलत तुन भी केपी तुल दोस्तलुड़ी परमेश्वर दाऊ अपनो हरेक काम अनी व्यवहार ते धर्मी आंदोल अमर परमेश्वर ता सामो दोषी आंदा मगर प्रभु यीशु मसीह माओ मौत ता सजा तुन अपनो परो ये ची मत तुल बोल मावा जगत परो खुद क्रूस परो सासी हत्तुल पहुन परमेश्वर तोल सेवक यसा याल नबी वहता तुल पक्को बोल मावंग रोग नुं सहन किसी ये तुल उन्हें मावांगे दुख नुं ताची ये तुल तो भी अमट वोन परमेश्वर तोल जित तोल वाले अनि बुरो हालत ते अर्तोल वाले समझे मातम पर वोल मावांगे गुनाता कारण घायल आसी हत्तुल वोल मावंग अधर्मता काम न कारण कुचले मातुल मावा ही ಸಾಂತಿತ್ ಲೈ ಓನ್ ಪರೋ ತಾಳ್ನ ಅರ್ತು ಕಿ ಓನ ಕೋಳಂಗ್ ತಿಂದಾನ್ ಇಪಿ ಅಮ್ಮಡ್ ಲೋಗೋಳ್ ಚಂಗೋ ಆಸ್ತಿ ಹತ್ತಮ್ ಅಮ್ಮಡ್ ತೋ ಸಬ್ ತ ಸಬ್ ಭೇಂಡಾಲ್ ಲೇಕ ಖೋಯ್ ಮಾಸಿ ಮತ್ತೋಳಂ ಅಮ್ಮಡ್ ಇಪಿ ಟಲ್ ಹರೇಕ್ ಉಂದಿ ಉಂದಿ ಅಪ್ನೋ ಅಪ್ನೋ ಸರ್ರಿ ತಾಕಿಲಾತು ಪರಮೇಶ್ವರ್ ಮವ ಸಪ್ತ ಅಧರ್ಮತ ಭೋಜತುನ್ ಓನ ಪಾರೋ ಲಾದ ಕಿಸಿ ಸೀತು
मावा कार्यक्रम सच्चो सर्री केसते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 मध्यप्रदेश मावा फोन नंबर है 9070803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्यप्रदेश मावा फोन नंबर है 9070803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com